समाधव कुंज विहारे जय राधा माधव कुंज विहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी यशोदा नंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावन चारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शतश डिवाइन ग्रेस अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी महाराज श्रील प्रभुपाद की जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शतश डिवाइन ग्रेस भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज श्रील प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की ग्रंथराज श्रीमद भागवतम की हिताय गौर प्रेमानंदे ऑल ग्लोरीज टू असेंबल डिवोटीज ऑल ग्लोरीज टू असेंबल डिवोटीज All glories to assembled devotees. All glories to Sri Guru and Sri Gauranga. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. नारायणं नमस्कृत्यं नरञ्चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी ग्रंथराज श्रीमद्भागवतम स्कंद तीसरा अध्याय 14 श्लोक क्रमांक 19 शीर्षक आहे दितीची संध्या समयी गर्भधारणा 19वा श्लोक याम आहु आत्मनः हि अर्धम श्रेयः कामस्य मानिनी यस्यां स्वधुरम् अध्यस्य पुमान चरति विज्वरः यामाहुरात्मनो ह्यर्धम् यामाहुरात्मनो ह्यर्धम् श्रेयकामस्य मानिनि श्रेयकामस्य मानिनि यस्याम् स्वधुरमध्यस्य यस्याम् स्वधुरमध्यस्य पुमांश्चरति विज्वरः पुमांश्चरति विज्वरः यामाहुरात्मनो ह्यर्धम् श्रेयकामस्य मानिनि यस्याम् स्वधुरमध्यस्य पुमांश्चरति विज्वरः शरति विज्वरः यामाहुरात्मनो ह्यर्धम् श्रेयः कामस्य मानिनि यस्याम् स्वधुरमध्यस्य मां शरति विज्वरः माताजि यामाहुरात्मनो ह्यर्धम् श्रेयः कामस्य मानिनि यस्याम् स्वधुरमध्यस्य पुमांश्चरति विज्वरः याम् जी पत्नी याहु म्हटली जाते आत्मनः शरीराची ही अशा प्रकारे अर्धम अर्धा श्रेयः कल्याण कामस्य सर्व इच्छांचे मानिनी हे सन्माननीय यस्याम जिचावर स्वधुरम सर्व जबाबदारी अध्यस्य सोपवून पुमान मनुष्य या पुरुष चरती हालचाल करू शकतो विज्वरह चिंता रहित होऊन भाषांतर आणि तात्पर्य श्री प्रभुपाद यांच्या द्वारा हे मानिनी पत्नी इतकी उपयोगी असते की ती सर्व शुभदायी पुण्य कृत्यांमध्ये भागधारक असल्याने तिला पतीची अर्धांगिनी समजण्यात येते. मनुष्य आपल्या पत्नीवर सर्व जबाबदारी सोपवून निश्चिंतपणे हालचाल करू शकतो. तात्पर्य वैदिक आदेशांनुसार पत्नीला पतीची अर्धांगिनी समजले जाते, कारण पतीने करावयाच्या कार्यांपैकी अर्धे कार्य करण्याचे उत्तरदायित्व तिच्यावर असते. गृहस्थाश्रमी मनुष्यावर पाच प्रकारचे यज्ञ, ज्यांना पंचयज्ञ असे म्हटले जाते, करण्याची जबाबदारी असते. कारण पंचयज्ञ करून तो स्वतःचे दैनंदिन कार्य करतेवेळी घडणाऱ्या सर्व अपरिहार्य पापकृत्यांपासून मुक्त होऊ शकतो. जेव्हा एखादा मनुष्य कुत्र्या मांजरांसारख्याच प्रवृत्तीचा बनतो, तेव्हा त्याला आध्यात्मिक मूल्यांचा विकास करण्याविषयीच्या स्वतःच्या कर्तव्यांचे विस्मरण होते, आणि म्हणून तो आपल्या पत्नीला इंद्रिय तृप्तीचे माध्यम म्हणून स्वीकारतो. पत्नीचा जेव्हा इंद्रतृप्तीचे माध्यम म्हणून स्वीकार केला जातो तेव्हा वैयक्तिक सौंदर्य ही महत्वपूर्ण बाब ठरते आणि ज्या क्षणी व्यक्तिगत इंद्रतृप्तीमध्ये खंड पडतो तत्क्षणी कलह किंवा घटस्फोट होतो. परंतु पती पत्नींचे जेव्हा परस्पर सहकार्याने आध्यात्मिक प्रगती करणे हेच ध्येय असते तेव्हा वैयक्तिक सौंदर्य अथवा तथाकथित प्रेमाचे कलहात रूपांतर होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. भौतिक जगात प्रेम असण्याची शक्यताच नाही. विवाह म्हणजे वस्तुतः आध्यात्मिक उन्नतीसाठी अधिकृत शास्त्राने निर्देशित केल्याप्रमाणे परस्पर सहकार्याने करावयाचे कर्तव्यच आहे. यास्तव आध्यात्मिक प्रबोधनासाठी ज्यांचे जीवनच नसते त्या कुत्र्या मांजरांसारखे जीवन टाळण्यासाठी विवाह अत्यावश्यक आहे. ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन श्लाखय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं. वंदेहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. पांचाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. यामाहुरात्मनो ह्यर्धं श्रेयकामस्य मानिनी यस्यां स्वधुरं अध्यस्य पुमांश्चरति विज्वरः. हे मानिनी, पत्नी इतकी उपयोगी असते कि ती सर्व शुभदायी पुण्यकृत्यांमध्ये भागधारक असल्याने तिला पतीची अर्धांगिनी समजण्यात येते. मनुष्य आपल्या पत्नीवर सर्व जबाबदारी सोपवून निश्चिंतपणे हालचाल करू शकतो. आजकालचे जे काही श्लोक चाललेले आहेत हे खूप महत्वाचे आहेत. कशाप्रकारे पती पत्नींचा व्यवहार जीवनामध्ये असला पाहिजे, जर या प्रकारे असेल तर मग सर्व काही व्यवस्थित सुरळीत चालेल. पण विरोधाभास मोठा आहे. प्रभुपाद सांगतात तसा की भौतिक जगामध्ये सुख कधीच मिळत नाही, आनंद कधीच मिळत नाही. पण काही आदेश, काही शिष्टाचार, काही आचरण जर आपण जीवनामध्ये ठेवलं तर परिपूर्णता त्यामध्ये येऊ शकते. पण प्रभुपाद यामध्ये महत्वाचा मुद्दा जो सांगतात तो म्हणजे आध्यात्मिक उन्नती जर असेल तर मग प्रत्येक या बाबतीमध्ये प्रत्येक कार्यामध्ये परिपूर्णता शक्य आहे. तर म्हणून एक प्रभुपाद उदाहरण देतात. एक व्याध शिकारी तो खूप शिकार करत असतो, मारत असतो जनावरांना. पण एक दिवस त्याला ज्ञान होतं. कसलं ज्ञान होतं की मी ज्या प्राण्यांना मारतो खऱ्या अर्थानं त्या प्राण्यांची हत्या होतच नाही, कारण आत्मा कधी मरत नाही. त्यामुळे तो खुश होतो, आनंदी होतो, नाचायला लागतो. तर प्रभुपाद म्हणतात असा मूर्खपणा कधी जीवनामध्ये करू नये. तर हे सर्वात महत्वाचं समजणं आहे. आजकालचे जे काही श्लोक चाललेले आहेत हे एकादृष्टीनं पती पत्नींसाठी किंवा कुठल्याही मनुष्यांसाठी फार आवश्यक आहे. कारण जीवनामध्ये जर शिष्टाचार घालून घ्यायचा असेल तर तो संस्काराने होतो. घरातल्या संस्काराने, शास्त्र संस्काराने किंवा आपण बाहेर जगामध्ये जाऊन तो संस्कार घेऊ शकतो, शिष्टाचार शिकू शकतो. तर असं या प्रकारचं आचरण किंवा शिकवण जर आपल्याकडे असेल, शिस्त जर आपल्याकडे असेल, तर मग जीवनामध्ये कधी समस्याच येत नाही, सर्व काही व्यवस्थित चालतं. म्हणून हे सदाचार किंवा आचरण पालन करणं फार आवश्यक आहे. यामध्ये इथे असं दिसतं आपल्याला की कश्यप मुनी स्तुती करतायत. संपूर्ण जे काही श्लोक आजकालचे येत आहेत यामध्ये पत्नीची स्तुती करतायत की तू कशा प्रकारे माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सहभागी झाली आहेस आणि त्यामुळं मी सर्व काही व्यवस्थितपणे पार पाडू शकतोय. तर हे सर्व तिला समजावण्याच्या सुरात आहे की तू आता तरी समज तुझी कर्तव्य काय आहेत जीवनामध्ये. पण तरी सुद्धा पत्नी कधी कधी चुकीच्या व्यवहाराने वागते, तसं हे उदाहरण आहे. पण असो, पण कश्यप मुनी जे काय सांगतायत हे एका पतीच्या कर्तव्याविषयी सांगतायत. पत्नीला योग्य मार्गावर ठेवणं आणि पतीला योग्य मार्गावर राहणं हे फार उचित आहे आणि फार चांगलं आहे. ते जर नसेल तर मग सगळ्यात मोठा गोंधळ समाजामध्ये निर्माण होऊ शकतो. चाणक्य पंडित हे सांगतात की त्यांनी अनेक प्रकारचे नीती सांगितले, त्यामध्ये ते म्हणाले की पत्नीला जसं आपण ढोल वाजवतो तसं बडवलं पाहिजे तर मग ती शिस्तीनं राहते. आता याचा जर अर्थ आपण असा घेतला तर काय होईल जीवनामध्ये. पण बहुतेक वेळेला लोक याचा चुकीचाच अर्थ घेतात आणि मग तसं वागायला जातात. आणि सुरुवातीच्या इस्कॉन मोमेंटमध्ये पण असं झालं आणि प्रभुपादांना जेव्हा समजलं प्रभुपाद खूप चिडले, म्हणाले असं कधी शक्य नाही, आपण योग्यरित्या याला घेतलं पाहिजे. आणखीन असं आहे की आपण सर्वजण आत्मा आहोत, कोणी स्त्री नाही कोणी पुरुष नाही. एकदा श्याम सुंदर नाही यमुना माताजी नाही मालती माताजी यांनी प्रभुपादांना विचारलं होतं की प्रभुपाद आम्ही तर स्त्री आहोत आणि कसं काय आपण सर्व काही करायचं, या भक्तीमध्ये परिपूर्णता कशी मिळेल. प्रभुपाद एकदम ठासून सांगितले की तू स्त्री नाहीयेस, यू आर नॉट वुमन, यू आर स्पिरिट सोल. त्यामुळं तू आत्मा असल्यानं तुला सर्व अधिकार आहे भक्ती करण्याचा. तर हे आपण समजून घेऊ शकतो. पण आत्मा या दृष्टीतून आपण या जगामध्ये आलो, पण बंधन आपल्याला लागलंय शरीराचं. म्हणून या शरीराच्या बंधनातून जर परिपूर्णता प्राप्त करायची असेल तर आपल्याला शिस्तीचं पालन करणं आवश्यक आहे. म्हणून इथं दोघांचाही मुद्दा तितक्याच प्रगल्भपणे तितक्याच बरोबरीनं सांगण्यात आलेला आहे की पतीनं काय करावं आणि पत्नीनं काय करावं. या ठिकाणी जो मुद्दा यामध्ये आलेला आहे की पत्नी जी अर्धा भाग शरीराची समजले जाते पतीच्या, त्यामुळे तिनं जे काही कार्य पतीचं आहे त्यामधलं अर्ध कार्य तिला करायचंच आहे. म्हणजे केवळ आता पती जर घरचा खर्च जर 1 लाख रुपये असेल तर पतीनं अर्धा 50,000 आणि पत्नीनं अर्धा नाही, तसं नाही. या प्रकारेचं मांडणी नाही केलेली, याची मांडणी केलेली आहे योग्य त्यांच्या प्रवृत्तीनुसार. म्हणून शास्त्र समजणं फार आवश्यक आहे. कित्येक वेळेला चुकीच्या शास्त्र समजण्यानं आपण असे घोळ करून घेतो. आणि म्हणून पतीची कर्तव्य काय आहेत आणि पत्नीची कर्तव्य काय आहेत यामध्ये जेव्हा गोंधळ निर्माण होतो तेव्हा मग घरामध्ये आणि मग मोठ्या प्रमाणात बघितलं तर समाजामध्ये सगळ्यात मोठा आकांत निर्माण होतो. म्हणून कश्यप मुनी या ठिकाणी दितीला समजावतायत की बघ, ही योग्य वेळ नाहीये आणि तू खऱ्या अर्थानं चांगली आहे, समजूतदार आहेस, त्याप्रकारे तू समजून घे तुझी कर्तव्य काय आहेत. तर इथं सांगताना ते म्हणतायत पत्नीला की तू माझा अर्धा भाग असल्यामुळं पुण्यकृत्यांमध्ये सहभागी होण्याचं अर्ध्या पुण्यकृत्यांमध्ये सहभागी होण्याचं तुझं कर्तव्य आहे. तर ते म्हणतात की जेव्हा पत्नी घरातली जी पुण्य कार्य आहेत, कर्मकांड जी काय घरातली असतात, ती जर ती व्यवस्थितपणे केली तर पती बाह्य जगात व्यवस्थित आचरण करू शकतो, किंवा बाहेर त्याचा जो व्यवहार आहे त्यामध्ये तो पूर्णपणे लक्ष देऊ शकतो. नाहीतर त्याचं बाहेर तर लक्ष राहणारच नाही आणि घरात मोठा गोंधळ, त्यामध्ये सगळ्यात मोठी असंतुष्टता निर्माण होईल. एकदा असा प्रयोग करण्यात आला की मनुष्याला लागतं काय, अन्न वस्त्र लागतं आणि थोडंफार इंद्रिय तृप्ती, आणखी थोडं बाहेर विचरण करायला, तेवढंच बस, आणि काय पाहिजे. त्यासाठी असा प्रयोग करण्यात आला की एका कंपनीमध्ये की पुरुषाला जे कोणी तिथे एम्प्लॉईज होते, कामगार होते, त्या सर्वांना तिथे बसल्या ठिकाणी सगळं काही खायला मिळत होतं. त्यांनी ऑर्डर द्यावी आणि ते त्यांना खायला मिळायचं, त्यानंतर पण काम करायचं, पूर्ण रेटून काम करायचं. आणि जेव्हा तुम्हाला इंद्रतृप्ती करायची आहे तसे मग पुरुष आणि स्त्रिया पुरवल्या जायच्या. मग जेव्हा तुम्हाला बाहेर फिरायला जायचं आहे, ठीक आहे, तसं बाहेर फिरायला जा, मजा करून या, इकडे जा तिकडे जा, पण इथं बसून काम करायचं. आणि मग हळू कालांतराने समजून आलं की कोणीच व्यवस्थित कार्य करेना, कोणाचंच लक्ष लागेना. का? कारण कुटुंब, फॅमिली लाईफ, कुटुंब हे एक हा एक महत्वाचा अविभाज्य घटक आहे मनुष्याच्या जीवनामध्ये. तो असणं फार आवश्यक आहे. तो जर नसेल तर मग कोणी सुखाने राहू शकत नाही आणि कोणी सुखाने कार्य करू शकत नाही. म्हणून घरामधली शांतता ही पती पत्नींच्या एकमेकांच्या समजुतीवर अवलंबून असते आणि त्या कुटुंबाचं संपूर्ण संगोपन करणं ह्या दोघांच्या विचारातूनच येतं. जर दोघांचे विचार विघटित झाले तर मग कुटुंब विघटित होणार आणि कुटुंब विघटित झालं की मग समाज, मग या प्रकारे मग पुरुषही व्यवस्थित कार्य करू शकणार नाही आणि पत्नी व्यवस्थित, स्त्री व्यवस्थित कार्य करू शकणार नाही, सगळीकडे केवळ आकांत माजेल. आणि अशीच परिस्थिती आजकाल दिसून येते. सगळ्यांना वाटतं आपण दोघं एकत्रित काय यायचं, कारण केवळ इंद्रिय तृप्ती करण्यासाठी. पण आपल्यावर अवलंबून असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, कर्तव्य आहेत, ती पार पाडणं हे आजकाल जगात नाहीच आहे. कर्मकांड बंद झाली का? कारण सगळ्यांना वाटायला लागलं की हे सर्व काही पुराणातलं आहे, आजकाल प्रॅक्टिकल लाईफमध्ये कुठं काय. तुम्ही जर काही देवपूजा केली तर तुम्हाला देव सगळं मिळवून देणार आहे का? त्यापेक्षा तुम्ही काम करा, कामाला जा, मग तुम्हाला चार पैसे येतील, मग तुम्ही काहीतरी व्यावहारिक आचरण करू शकता. अशा प्रकारचा जो समज आहे त्यामधून मग सगळा गोंधळ वगैरे निर्माण होतो. म्हणून हे फार आवश्यक आहे की आपण समजून घेणं, प्रत्येक परिस्थितीमध्ये पती पत्नींची कार्य एकमेकांनी समजून घेणं फार आवश्यक आहे. तर यामुळेच मग समाज किंवा कुटुंबही व्यवस्थित चालू शकतं आणि दोघांचीही आध्यात्मिक प्रगती चांगली होऊ शकते. म्हणून इथं सांगितलेलं आहे की वैदिक आदेशानुसार पत्नीला अर्ध कार्य करायचंय आणि गृहस्थाला पाच प्रकारचे यज्ञ करायचे आहेत. कोणकोणते यज्ञ आहेत? पहिला आहे देवयज्ञ, देवतांची किंवा अर्चा विग्रहांची पूजा करणं. आपल्या आचार्यांनी पण हेच सांगितलं, गृहस्थांचं कर्तव्य अर्चा विग्रहांची पूजा करणं, मग ते घरात असो मंदिरात असो, घरात तर केलंच पाहिजे. त्याने मग आपल्या प्रकार, आपल्या मधला जो स्वामित्वाचा भाव आहे तो निघून जातो आणि आपण भगवंतांचे दास म्हणून कार्य करायला लागतो. म्हणून श्रेष्ठ असे जे भगवंत आहेत त्यांची पूजा केल्यानं आपण दास म्हणून नेहमी राहतो. नाहीतर ग्रस्त जीवनामध्ये स्वामित्वाची भावना येणं फार अगदी सहज आहे. तेच जर ब्रह्मचारी, संन्यासी किंवा वानप्रस्थांच्या जीवनामध्ये नेहमी आपण इतरांच्यावर, गुरूंच्यावर पूर्णपणे अवलंबून असतो तेव्हा तिथे स्वामित्वाची भावना येणं शक्यच नाही. पण जेव्हा स्वामित्वाची भावना येण्याची प्रवृत्ती येते मग त्यावेळेला ग्रहस्थ बनवलं जातं आणि मग ग्रहस्थमध्ये पण आपण दास म्हणूनच राहायचंय, हीच आपली स्वाभाविक स्थिती आहे. म्हणून अर्चा विग्रहांची सेवा घरामध्ये जेव्हा असते त्यावेळेला आपण व्यवस्थितपणे दास म्हणून भगवंतांची सेवा करतो. म्हणून देवयज्ञ फार महत्वाचं सांगितलेलं आहे. हरी बोल, ऐकवत आहे सगळ्यांना? थोडा आवाज कमी झाला. दुसरा आहे ऋषी यज्ञ किंवा शास्त्र पूजा. शास्त्रांची पूजा म्हणजे नुसतं ठेवून पूजा करणे नव्हे, शास्त्र अध्ययन करणं हे गृहस्थांचं कर्तव्य आहे, आणि अध्ययन करून त्या शास्त्रानुसार घरामध्ये पालन करणं फार आवश्यक आहे. तर अशा प्रकारे दुसरा आहे ऋषी यज्ञ, साधू ऋषी आणि शास्त्र यांची पूजा करणं. नंतर आहे पितृयज्ञ, पितरांसाठी यज्ञ करणं, पितरांसाठी पिंडदान देणं, त्यांच्यासाठी पूजा अर्चा करणं, त्यांच्यासाठी कर्मविधी करणं, हे पितृयज्ञ. भूतयज्ञ, केवळ आपल्या घरातल्याच कुटुंबाचं संगोपन नव्हे तर या जगात असणाऱ्या पशु पक्षी प्राणी कीटक या सगळ्यांचीच सेवा करणं हे गृहस्थाचं कर्तव्य आहे. म्हणून प्रभुपाद नेहमी उदाहरण देत होते आपल्या वडिलांचं, की वडील कधीच उंदरांना मारत नव्हते, मुंग्यांना मारत नव्हते, तर त्यांना खायला ठेवायचे, मग ते घेऊन जायचे आणि मग इतर गोष्टींचा ते नाश करत नव्हते. तर या प्रकारे गृहस्थ असल्यानं परिपूर्ण उदाहरण प्रभुपाद नेहमी सांगतात आपल्या वडिलांचं, की ते या प्रकारे करायचे, त्यांना खायला द्यायचे, हे कर्तव्य आहे. त्यानंतर अतिथी यज्ञ, हा शेवटचा पाच यज्ञांपैकी अतिथींचा. अतिथी म्हणजे जेव्हा कोणी आपल्या घरामध्ये येतं त्याला आपल्या घरामध्ये विशिष्ट स्थान देणं, त्याची सेवा करणं, त्याच्या ज्या काही गरजा आवडीनिवडी आहेत त्या प्रकारे आपण त्यांची सेवा करणं हे फार आवश्यक आहे. म्हणून या प्रकारे पाच यज्ञ जेव्हा आपण करतो तेव्हा मग आपण या ग्रस्त जीवनामध्ये होणाऱ्या पाप कर्मांपासून आपण मुक्त होऊ शकतो. कशी पाप कर्म होऊ शकतात आपल्या हातून, कळत आणि न कळत दोन्ही पण. कळत पाप एखाद्या वेळेस आपण टाळू शकतो, पण न कळत घडणारे पाप शक्यच नाही, फार अवघड आहे समजणं. पण आपल्याला जेव्हा कळतच नाही आहे की हे पाप आपल्या हातून होत आहे तेव्हा आपण त्याला टाळणार कसे काय. म्हणून हे पाच यज्ञ जे सांगितलेले आहेत, कधी कधी आपण देवतांची अवहेलना करतो, पितरांची अवहेलना करतो, शास्त्रांची अवहेलना करतो, इतर जीवांची अवहेलना करतो, किंवा अतिथींचा आदर सत्कार करण्यामध्ये कमीपणा ठेवतो. हे सर्व झाल्यामुळं आपल्या हातून नकळतपणे पाप घडतं, न सांगता सुद्धा, म्हणजे वाटत नाही की असं होईल आपल्या हातून. आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला बघतो आपण. थोडक्यात अर्चा विग्रहांची सेवा घरामध्ये करायची आहे, जर करता करता आपल्याला काहीतरी दुसरं आठवलं तर मग ती सेवा व्यवस्थितपणे आपण करत नाही, म्हणून सेवा अपराध होतो अर्चा विग्रहांच्या पूजेमध्ये. त्याचबरोबर शास्त्रांच्या मध्ये त्यांचा अनादर आपण करतो, न पालन करून त्यांचे जे आदेश आहेत ते न पालन करून त्यांचा अवमान केला जातो. इतर जीवांना मारून, मग कशा प्रकारे आपण मारतो जीवांना, चालताना, बोलताना, घरी गॅस किंवा शेगडी किंवा चूल पेटवताना, पाणी पिताना, झाडू मारताना, स्वच्छता करताना, अशा अनेक प्रकारे आपण जीवांची हत्या करतच आहोत. त्यामुळे त्यांच्या पातकापासून मुक्त होणं फार आवश्यक आहे. तर असे हे जे काही पाच यज्ञ गृहस्थांना सांगितलेले आहेत, याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो पत्नीचा आहे, कारण ती घरामध्ये राहून या प्रकारची कार्य करणं हे तिचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळं पती मुक्तपणे, याचा अर्थ मुक्त याचा अर्थ स्वच्छंदी नव्हे, कसाही त्याच्या मनाप्रमाणे नव्हे, मुक्त याचा अर्थ तो जो पाया आहे तो भक्कम पाया ठेवून तो बाहेरच्या जगातला व्यवहार करून पुन्हा घरामध्ये परत येणं आणि मग घरातलं कुटुंबाचं जे कार्य आहे ते व्यवस्थितपणे पार पाडणं. या प्रकारे हा हे पती पत्नींचं कर्तव्य आणि त्यांचं उत्तरदायित्व सांगितलेलं आहे. प्रभुपाद म्हणतात जर असं कोणी वागलं नाही, हरी ओम वृंदावन प्रभूची जय, जर असं कोणी वागलं नाही तर मग कुत्र्या मांजरांप्रमाणे आपण राहतो, आणि मग कुत्र्या मांजरांप्रमाणे केवळ इंद्रियतृप्ती हाच एक सेंटर पॉइंट, केंद्रबिंदू तोच राहतो. म्हणून जेव्हा इंद्रियतृप्ती केंद्रबिंदू होते त्यावेळेला शारीरिक आकर्षण, शारीरिक सौंदर्य हेच सर्वात महत्वाचं ठरतं. आणि म्हणून हळूहळू जसं शारीरिक सौंदर्य निघून जातं किंवा शारीरिक सौंदर्य त्याबद्दलचं आकर्षण कितीपत राहणार आहे, जास्त काळ राहणारच नाही, म्हणून मग अशा प्रकारचं आकर्षण जेव्हा निघून जाईल तेव्हा मग कुत्र्या मांजरांप्रमाणे पुरुष किंवा स्त्री दोघेही बाहेर मग काहीतरी दुसरं शोधायला लागतील. तर म्हणून हा सगळ्यात मोठा भयानक प्रकार समाजामध्ये चाललेला आहे. राधानाथ महाराज एक उदाहरण सांगत होते की एका देशामध्ये दोन चांगले मित्र एकमेकांबरोबर भक्तच होते, दोघे चांगले मित्र एकमेकांचे, आणि त्यामुळे दोघांच्या कुटुंबाचा एकमेकांमध्ये मिसळणं वगैरे सगळं काही व्यवस्थित चालू होतं, आणि चांगली मैत्री, त्यामुळे उठणं बसणं सगळं काही. तर मग हळूहळू काय झालं, दोघांच्या पत्नी एकमेकांच्या मैत्रिणी तर झाल्याच, पण घडलं असं की आपल्या पतीचं पटत नाही आपल्याला हे ती त्या दुसऱ्या त्याच्या मित्राला सांगायची, आणि दुसरी त्याची पत्नी आपल्या पतीचं कसं पटत नाही हे या व्यक्तीला सांगायची. असं करून एक दिवस दोघांचाही घटस्फोट झाला आणि दोघे एकमेकांशी लग्न केले. म्हणजे काय की घरामध्ये अशांतता, दोघेही आपापल्या कर्तव्यांचं पालन न केल्यामुळं कोणतरी त्यांना भेटलं ज्यांना आपण सांगू शकतो, बरं तिथे आल्यानंतर सुद्धा काय ते तसंच राहणार आहे चिळका नाही राहू शकत, त्यांचंही आकर्षण ते तात्पुरतं राहणार. म्हणून जेव्हा इंद्रियतृप्ती हा केंद्रबिंदू राहील त्यावेळेला केवळ शारीरिक सौंदर्य बाह्य सौंदर्यच केंद्रबिंदू राहील, आणि मग त्यामुळं सगळं काही हा असा विघटित प्रकार भयानक प्रकार आपल्या जीवनामध्ये घडू शकतो. म्हणून प्रभुपाद म्हणतात की जेव्हा अशा प्रकारे आध्यात्मिक सहकार्याने आध्यात्मिक जीवन जेव्हा आपण मार्गक्रमण करतो तेव्हा मग पती पत्नींचं जीवन अतिशय सुंदर सुरळीत आणि चांगल्या प्रकारे राहू शकतं. त्यावेळेला शारीरिक इंद्रिय तृप्ती शारीरिक आकर्षण हा केंद्र नसतो, तेव्हा असतो भगवान श्रीकृष्ण हे एकच केंद्र. तर म्हणून याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय बरं होतो, श्रील प्रभुपाद एका संभाषणामध्ये सांगतात श्यामसुंदर प्रभू आणि प्रभुपादांमधला संवाद आहे. तर श्यामसुंदर प्रभू हे प्रभुपादांना विचारत होते वेगवेगळ्या तत्वज्ञानांचं मत काय आहे वगैरे. तर मग ते सांगताना म्हणतात की प्रभुपाद आपण या शास्त्रांचं पालन शास्त्रांचं आचरण हे आपण जेव्हा करतो काय आवश्यकता आहे, आवश्यकता काय आहे, जसं ही पती पत्नींची कर्तव्य पण शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत, असे अनेक आहेत वेदांमध्ये, पण सगळे पालन करणं तेवढा वेळ तेवढी बुद्धिमत्ता आणि तेवढ्या सगळ्या सामग्री आता नाही आहेत. म्हणून प्रभुपाद आपल्याला तात्पर्यांमध्ये भागवताच्या भगवद्गीतेच्या तात्पर्यामध्ये कमीत कमी जेवढा आपण केलं पाहिजे ते सांगतात. इथे सांगितलेलं आहे अर्धांगिनीप्रमाणे तिनं सगळी पुण्यकृत्य घरातली कार्य केली पाहिजे, पण प्रभुपाद लगेच खुलासा करतात कशाप्रकारे दोघांनी वागलं पाहिजे. इंद्रिय तृप्ती केंद्रबिंदू नको, आध्यात्मिक जीवन हेच केंद्रबिंदू राहते आणि त्यामध्येच मार्गक्रमण भगवंतांना संतुष्ट करणं हाच केंद्रबिंदू असू दे, असं प्रभुपाद आपल्याला काहीतरी व्यावहारिक मार्गदर्शन करतात. तसं प्रभुपादना त्यांनी विचारलं की काही लोक असे म्हणतात की कशाला, आणि प्रभुपाद मग उत्तर देतात पहा एकदा मला एकाने विचारलं की म्हणे स्वामीजी जर सगळेच शास्त्रांचं पालन करायला लागले तर मग सगळेच भगवद्धामात घेऊन निघून जातील, मग या जगाचं काय होणार. प्रभुपाद म्हणतात बघा या लोकांची प्रवृत्ती काय आहे. या लोकांची प्रवृत्ती अशी आहे की म्हणतात की सगळेच जर प्रामाणिकपणे समाजामध्ये आचरण करायला लागले तर जेलमध्ये कोण जाणार, असा त्यांचा प्रश्न आहे. मग जेल बांधून काय उपयोग. मग प्रभुपाद हा किती मूर्खपणा आहे पहा. तर असं शास्त्रांचं पालन न करता जर आपण अशा प्रकारे वागत राहिलो तर मग भयानक ह्याचा परिणाम होऊ शकतो, आणि प्रभुपाद याची जोड लगेच उत्क्रांतीवादाला करतात की हा उत्क्रांतीवाद डार्विनचा किती भयानक यामध्ये आलेला आहे. तो सरळपणे सांगतोय की शास्त्रांचं वगैरे पालन करणं आवश्यक नाही आहे जीवनामध्ये, कारण नैसर्गिक क्रियेनुसार तुम्ही आपोआप पुढच्या स्टेजला जाणारच आहात. आता तुम्ही हे आहात या परिस्थितीमध्ये आहात, पण जेव्हा उत्क्रांती होईल तुम्ही तुमच्यामध्ये हळूहळू सुधारणा होणार, तेव्हा कशाला आचरण करायचंय, कशाला शिस्त पालन करायचंय, कशाला बरं या शास्त्रांचं मार्गदर्शन तरी कशाला घ्यायचंय, नैसर्गिकरित्या सर्व काही व्यवस्थित होणार आहे. प्रभुपाद तेव्हा चिडून म्हणतात पहा किती भयानक हा प्रकार आहे की प्रभुपाद म्हणतात 1880 साली आणि 1890 साली जे लोक होते, म्हणजे आता इतकी वर्ष निघून गेली काय त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही, आहे तसेच आहेत. म्हणून शास्त्रांचं पालन करणं फार आवश्यक आणि यासाठी प्रभुपाद म्हणतात. म्हणून प्रभुपाद श्यामसुंदर प्रभु एक उदाहरण देतात, म्हणतात की काही लोक म्हणतात की वाघांचा भयानक धुमाकूळ झालेला आहे, त्यामुळे त्यांना मारण्यासाठी आम्ही एक अशी गन शोधलेली आहे की त्याने वाघांचा सहजपणे आपण नायनाट करू शकतो. प्रभुपाद म्हणतात पा काय युद्ध, कशा प्रकारचा मिलाप आहे, काय विचार आहे त्यांचे. म्हणाले की जेव्हा मनुष्य मनुष्यांमध्ये जेव्हा युद्ध होतं, भांडण होतं, एकटा कोणतरी हरणार किंवा एकटा कोणतरी मरणारच आहे ना, एकतर तो किंवा हा. तसंच म्हणे वाघ आणि मनुष्य दोघे एकमेकांबरोबर युद्ध करायला लागले, कोणतरी एकटा मरणारच आहे. आणि समजा ऐन वेळी त्याच्या हातामध्ये गन वगैरे नाही आली तर माहिती आहे की गन असून काय उपयोग, त्या वेळेला असणं आवश्यक आहे, म्हणतो वाघ मारणारच. तर अशा प्रकारे अनेक प्रकारे नवीन नवीन शोधकार्य केल्यानंतर सुद्धा मनुष्य मरणार, मनुष्य कोणतरी त्याच्यावर मात करणार किंवा या प्रकृतीच्या नियमानुसार या सगळ्या घडामोडी घडणार हे साहजिक आहे. म्हणून चुकीच्या मार्गाने आपण शास्त्रांचं मार्गदर्शन घ्यायचं नाही किंवा आपण योग्यरित्या आपल्या स्वतःच्या मनानुसार. म्हणून प्रभुपाद इथे सांगतात जीव जातीशु पर्याय, जीव जे काही आहेत त्यांचा आपोआप पुढच्या गतीला त्यांचा परिणाम उत्क्रांती होणारच आहे, पण ही उत्क्रांती भावनेच्या स्तरावर आहे, कॉन्शियसनेस चेतनेच्या स्तरावर आहे. म्हणून जेव्हा आता कृमी कीटक आहेत ते मनुष्य स्तरापर्यंत हळूहळू वाढणारच, कारण का ते व्यवस्थित आपला नियम पालन करतात. पण मनुष्याला विवेक बुद्धी दिलेली आहे, त्यांनी जर तिचा योग्य उपयोग केला नाही तर मग तो पुन्हा अधपतित होऊ शकतो. तर हाच महत्वाचा शास्त्रांचा निर्देश न समजल्यानं सगळ्यात मोठा गोंधळ आहे. म्हणून हा उत्क्रांतीवाद हा इथेच सगळ्यात मोठा गोंधळ घालतो. सगळ्यांना वाटतं की आपण मनुष्य स्तरावरून हळूहळू प्रगतच होत जाणार आहे, पण हे चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. म्हणून जेव्हा पती पत्नी असू द्या किंवा भाऊ बहिणी असू द्या, आई वडील असू द्या, पिता पुत्र कोणी पण कोणतंही नातं असू द्या, यामध्ये असा जर उत्क्रांतीवाद आला तर मग या संबंधामध्ये सगळ्यात मोठा गोंधळ होऊ शकतो. म्हणून आपण शास्त्रांचं मार्गदर्शन घेऊन आपण त्या प्रकारे वागणं फार आवश्यक आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतात किती पण आपण जरी केलं या भौतिक जगामध्ये नेहमी आपण पाप करणार आहोत, कारण या भौतिक जगाचं डिझाईनच असं केलेलं आहे की तुम्ही कळत न कळत पाप करणार. एक फार सुंदर मेल सध्या आपल्याला आलेला आहे, तुम्ही कधी वाचायचं वाचा मुद्दाम. परमपूज्य राधानाथ महाराजांना मायापूरमध्ये एकाने प्रश्न विचारला की मला भक्तीविषयी काहीतरी गूढ सांगा. तेव्हा त्याची अपेक्षा होती की काहीतरी राधाकृष्णांच्या आणखीन लीलांबद्दल वगैरे काहीतरी सांगतील किंवा पुस्तकांबद्दल सांगतील. पण महाराज म्हणाले की तुझ्या आई वडिलांबरोबर तुझा व्यवहार चांगला ठेव, त्यांना आदर दे. तर मग तो एकदम चाट पडला, असं कसं काय. मग त्याचं सुंदर विश्लेषण दिलेलं आहे की कशा प्रकारे सगळं महाराजांनी व्यवस्थितपणे जोडलं की यांना आदर दिल्यानं कशा प्रकारे आपण जीवनामध्ये प्रगती करणार आहोत. नुसतं आई वडिलांनाच नव्हे तर जे कोणी आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत किंवा आपल्यापेक्षा कनिष्ठ आहेत एवढ्यापर्यंत की अगदी कीटमुंगीपर्यंत पण आपण सगळ्यांना आदर दिला पाहिजे. कारण प्रत्येक आचार्यांनी आपल्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे कीट जन्म. भक्तिविनोद ठाकूर म्हणाले की मला कीट जन्म मिळू दे पण तुमचा दास म्हणून, ब्रह्माचं पद पण मला नको. असं उच्च लोक उच्च स्थिती उच्च जन्म घेऊन काय उपयोग जर मी तुमचा दास नाही झालो तर. अशा प्रकारे महाराज या ठिकाणी सांगतायत की आपण स्वतः आधी मनुष्य चांगलं बनायला बघलं पाहिलं पाहिजे, नंतर मग हळूहळू आपण भक्ताच्या स्तरावर येतो. पण नेहमी गोंधळ काय होतो, भक्ती हे आपण सर्व काही घेऊन खालचं सगळं काही सोडतो, म्हणजे आचरण व्यवस्थित ठेवत नाही. पण भक्त म्हणजे परिपूर्ण व्यक्ती आहे, जेंटलमन सभ्य आहे, त्या प्रकारे त्यांनी वागलंच पाहिजे. मग या जगातले लोकव्यवहार असे ना किंवा आध्यात्मिक जगातले व्यवहार असे ना, दोन्ही त्याच्याकडे परिपूर्णरित्या असतात. मग काही जणांमध्ये कमी अधिक असेल पण सगळ्यांना चालना देऊन आपण त्या मार्गावर आणलं पाहिजे. हाच तर एका आध्यात्मिक जीवनाचा किंवा या संस्थेचा खरा मुख्य हेतू आहे. म्हणून या ठिकाणी महाराज यांना सांगतात, मी पूर्ण सांगणार होतो पण ते व्यवस्थित मिळालं नाही मला मेलमध्ये, पण त्याच्यामध्ये कालच वाचलं होतं थोडक्यात. त्याचा मुद्दा असा आहे की महाराज यांना सांगतायत की पहिला व्यवस्थितपणे आपल्याला इतरांना आदर द्यायला व्यवस्थित शिकलं पाहिजे, तेव्हा मग आपली प्रगती आध्यात्मिक जगामध्ये जे काय जाऊन करायचंय आपल्याला ते व्यवस्थितपणे आपण शिकू. हरे कृष्ण. धनरूप, काही कॉमेंट्स? कोणाला काही प्रश्न आहेत? अरे बोल. तुमचेच काय प्रभूजी, सगळ्यांचेच. कळत नकळत काय, कळत पण आपण करतोय सगळं. नकळत तर विचारायचंच नाही, गणतीच करायची नाही. पण असं आहे, देवर्षी भूताप नाम पितृणाम हा श्लोक या संदर्भात फार चांगला आहे समजून घेणं, की अशा अनेक प्रकारचे ऋण आपल्याला जगामध्ये आहेत. देव, ऋषी, भूत, आप्त, नर आणि इतर प्राण्यांप्रमाणे, प्राण्यांकडे, कीटकांकडे, सगळ्यांचे ऋण आपल्यावर आहेत. पण आपण यामधून सुटण्यासाठी गतो मुकुंदम, मुकुंदांची सेवा, कारण ते एकच मुक्तीदाता आहेत. त्यामुळे परिपूर्णता यामध्येच आहे. जितक्या चांगल्या प्रकारे आपण भगवंतांची सेवा करत राहू, तेवढा आपण या सगळ्या ऋणातून काय, सगळ्या पापातून पण हळूहळू मुक्त होऊ. म्हणून होणारच पाप होणार, कळत ना कळत. म्हणून असं म्हणतात की आपला दोष आपल्याला जर समजला तर 50% सोल्युशन आपल्याकडे आलं, 50% उत्तर आपल्याला मिळालं. नंतर मग 50% म्हणजे त्याच्यावर कृती करणं की हा खरोखर हा दोष माझ्यामध्ये. म्हणून भक्ती मार्गामध्ये आपण आलो ह्याचा अर्थच आहे की आपल्याला कळालं आता की आपण किती पापकृत्यांमध्ये होतो, किती जन्म आपण असे घालवलेले आहेत. मग आता काय, आता बदलायचंय, आता आपण भक्तीमध्ये लागायचंय. हा एकच मार्ग आहे, भक्तांची सेवा, भगवंतांची सेवा. तर हे करणं, प्रभुपादांची सेवा करणं, हा एकच उपाय. हरिनाम. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कोणाचा प्रश्न आहे अजून? ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय.